नमस्कार नमस्कार नमस्कार. आज गुढीपाडवा आणि उद्या आपल्या प्रिय श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया. श्री स्वामी भक्तांसाठी वर्षातला हा सर्वात महत्वाचा दिवस, द मोस्ट ऑस्पिशियस अँड द हॅपीएस्ट डे ऑफ द इयर. आजच्या या गुढीपाडव्याचे निमित्त करून दरवर्षीच ही चैत्र शुद्ध प्रतिपदा नटून थटून रांगोळ्या घालून गुढ्या उभारून गोडा धोडाचा नैवेद्य हाती घेऊन आनंदाची उधळण करत अगदी उत्कट अशा उत्साहात श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाचा उत्सव साजरा करण्यास अगदी सज्ज असते. आजच्या या गुढीपाडव्याचा सेलिब्रेटरी मूड तर काही न्याराचे. उद्याच्या दिवसाच्या ओढीने स्वामींच्या प्रिय चाफ्याचा सुगंध आजपासूनच हवेत दरवळायला लागलाय. आज यूट्यूबवर आपल्या बरोबर आहेत थोर स्वामी भक्त श्री स्वामी समर्थांचा ज्यांना ध्यास आहे, श्री स्वामी समर्थच ज्यांचा श्वास आहेत, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार हेच ज्यांचे जीवन ध्येय आहे, श्री स्वामी समर्थांच्या पायी ज्यांचे आयुष्य समर्पित आहे, असे आदरणीय श्री संजय नारायण वेंगुर्लेकर. वेंगुर्लेकर यांनी श्री स्वामींच्या 108 नावांची एक शुभ नामावली रचली आहे. ही सर्वच नावे अगदी सहज, सुंदर, सोपी आणि श्री स्वामी समर्थांना चपखल बसणारी आहेत. ही नावे तन्मयतेने घेता घेता श्री समर्थांचे पूर्ण ब्रह्म विश्वंभर मंगलमय स्वरूप आपल्या डोळ्यापुढे साकार होऊ लागते. एकाग्र चित्ताने भक्तिभावाने पठण केल्यास श्री स्वामी खरे कोण आहेत याची जाणीव व्हायला लागते आणि या जाणीवेमुळेच श्री स्वामींना पूर्णपणे शरण जाण्यातच आयुष्याची खरी सार्थकता आहे हे लक्षात यायला लागते. तर अशी ही मंगल रचना श्री समर्थांनी वेंगुर्लेकर यांच्या करवी कधी करून घेतली, का करून घेतली, कशी करून घेतली, या सगळ्याबद्दल स्वतः वेंगुर्लेकर आपल्याशी बोलणार आहेत. तर आता त्यांच्याच मुखातून ही सगळी माहिती आपण श्रवण करूया.
श्री स्वामी समर्थ, गेली 25 वर्ष अक्कलकोटमध्ये सातत्याने माझं जाणं होत आहे. श्री स्वामी समर्थ समग्र दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या काही ग्रंथरचना झाल्या त्यात अक्कलकोट हे पुस्तक असेल. अक्कलकोट कसं पाहावं हे त्यामध्ये नमूद आहे. अक्कलकोटमधली 40 ठिकाणं त्यामध्ये अंतर्भूत केलेली आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांची भ्रमंती स्थळे, स्वामी महाराजांची लीलास्थाने अशा पद्धतीचीही पुस्तकं झाली. हे करण्यासाठी मला अक्कलकोटमध्येच मुक्काम करावा लागतो. त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या स्थानांची माहिती जमा करणे, स्वामी महाराजांच्या लीलास्थळांना भेटी देणे, त्यांच्याविषयीची अधिकाधिक माहिती आणखी कुणाकडे आहे का याची तपासणी करणे, आणि हे करत असताना मुक्काम मात्र वटवृक्ष देवस्थानमध्येच मी करी दिसे. वटवृक्ष देवस्थानच्या ज्या आसपास खोल्या आहेत तिथे मी राहायचो. तेव्हाची तशी पद्धत होती. सध्या तिथे कुणाला राहायला दिलं जात नाही, त्याला काही संरक्षणाची कारणं आहेत आणि ती पद्धत बंद पडलेली आहे. पण माझा त्यावेळी मात्र मुक्काम अक्कलकोटच्या या देवस्थानच्या परिसरातच असायचा. सन 2004 सालची गोष्ट आहे. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा. अक्कलकोटमधले जे अनेक सेवेकरी, तिथले कर्मचारी, देवस्थानचे कर्मचारी यांच्याशी सहज चर्चा चालली होती. काही जण असं म्हणाले की स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या सगळ्या आरत्या आहेत इथे अक्कलकोट देवस्थानमध्ये ज्या घेतल्या जातात
त्याचे एकत्रीकरण झालं पाहिजे.
आरत्या जेव्हा होतात तेव्हा मधला जो भाग आहे म्हणजे मुख्य गाभारा आणि सभामंडप हा बंद असतो आणि बरीचशी माणसं ही बाहेर असतात. त्यामुळे नेमक्या आरत्या काय आहेत, नेमके कोणते शब्द आहेत ते लक्षात येत नाही. तर तेव्हा मी त्यांना म्हणालो की अहो त्यापेक्षा आपण असं करू, या सगळ्या आरत्या आपण एकत्र करूया. काकड आरती असेल, नित्य आरती असेल, नित्यकर्म जो काही आहे तो, नैवेद्य आरती असेल, महत्त्वाच्या ज्या सगळ्या रचना असतील त्या आपण क्रमाने एकत्र करूया. समर्थ सेवा असं नाव ठेवून म्हटलं या पद्धतीची एक छोटीशी पुस्तिका करू. तेव्हा एका सेवेकरांनी असं मला सांगितलं की अहो त्यामध्ये अष्टोत्तर शतशुभ नामावली, स्वामी महाराजांची 108 नावे त्यामध्ये समाविष्ट करा. तेव्हा मी म्हणालो की प्रचलित अशी कोणतीही नामावली त्यामध्ये घेण्याऐवजी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण ज्या पद्धतीने भजत आहोत, पाहतो आहोत आणि अनुभवत आहोत त्या स्वरूपालाच जर आपण व्यवस्थित मांडणी करून सादर करू शकलो किंवा स्वामी महाराजांना प्रार्थना करून जर महाराजांनीच ती सर्व नाव उत्स्फूर्तपणे आणि उचंबळवून जर ती आपल्यासमोर सादर केली तर ती रचना आपण सर्वांसमोर ठेवावी हे अधिक उत्तम असेल. काही दिवस मी तिथे राहिलो आणि जुलै महिन्याच्या अखेरीस मी मुंबईत परतलो. मुंबईत म्हणजे ठाण्यामध्ये मी राहतो. 1 ऑगस्ट 2004 फार महत्त्वपूर्ण प्रसंग या दिवशी घडला, म्हणजे अर्थात रात्री. रात्री झोपताना मी विचारात पडलो होतो की अष्टोत्तर शत शुभ नामावलीचा विषय आपण पुढे कधीतरी केला पाहिजे होता असा संकल्प करून आपण अक्कलकोट होऊन आलो आहे. 4-5 दिवस मधले गेलेत तर आपण महाराजांना प्रार्थना करावी आणि उत्स्फूर्तपणे जर त्यांनी काही रचना किंवा लिखाण आपल्याकडून करून घेतलं तर ती एक फार मोठी सेवा सर्वांसाठी म्हणून आणि आपल्यासाठी म्हणून सुद्धा असेल. तेव्हा रात्रीचा 1 वाजला होता, जागाच होतो. त्यावेळी असं म्हटलं की आपण स्वामी महाराजांकडे देवाऱ्यासमोर बसून प्रार्थना करावी आणि पहिलं नाव श्री स्वामी समर्थाय नमो नमहा इतकं तरी लिहावं आणि पुढची रचना आपल्याहून म्हणजे आपण ती प्रकट करावी अशी प्रार्थना स्वामी महाराजांकडे करूया. असं म्हणून मी वही पेन घेतलं आणि पहिल्यांदा श्री गणेशाय नमहा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थाय नमो नमहा असं म्हणून स्वामी महाराजांसमोर शांत बसून राहिलो. नंतर स्वामी महाराजांच्या रचना ज्या मी आजवर वाचल्या होत्या, स्वामी महाराजांच्या विषयी अनेक ग्रंथ ज्याचं मी वाचन केलेलं होतं त्यातून स्वामी महाराज मला कसे गवसले त्या सर्व गोष्टी नजरेसमोर येऊ लागल्या आणि त्यानुसार म्हणता म्हणता एक एक नाव, एक एक स्वामी महाराजांचं स्वरूप स्पष्ट होत गेलं. स्वामी महाराज नेमके कसे आहेत, कसे दिसत होते त्या स्वरूपानुसार जी जी चित्र माझ्यासमोर दिसू लागलं किंवा जाणवत गेलं त्यानुसार मी ते नाव लिहित गेलो. हे करत असताना मध्ये किंचित ग्लानी आली, पण ही ग्लानी म्हणजे झोप नव्हती बरं. स्वामीनामाच्या ध्यासानं अनुभवास येणारी ही विशिष्ट भावावस्था असू शकेल, कारण त्या स्थितीतूनच मध्येच एखादं नाव उचंबळून येत होतं, उत्स्फूर्तपणे स्फुरत होतं आणि मी ते नाव ताबडतोब लिहून घेत होतो. आणि असं करता करता साधारणतः 2:30 गेले आणि 108 नावं पूर्णपणे लिहून तयार झाली. आता नेमकी वेळ सांगायची तर रात्रीचे 2:40 झाली होती आणि संस्कृत अष्टोत्तर शत शुभ नामावली पूर्णपणे लिहून स्वामी महाराजांनी सर्वांसमोर सादर केली. ही रचना मी केली असं म्हणू शकत नाही इतकी ती उत्स्फूर्त आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप सुस्पष्ट करणारी आहे. स्वामी महाराजांच्या प्रत्येक नावातून त्यांचा एक एक वेगळा पैलू आणि वेगळं स्वरूप आपल्यासमोर सादर होताना दिसतं. ही नामावली पठण करत असताना जर आपण त्याचा नेमका अनुभव घेऊ शकला, त्यांच्या नित्य पठणाचा जर आपण भाग विचारात घेतला आणि ते सतत पठण करत राहिला तर निश्चितपणे तुम्हाला स्वामी महाराज गवसतील. एखाद्याला जर हा अशा पद्धतीचा अनुभव आलेला असेल तर इतरांनाही तोच अनुभव आला पाहिजे असं मला वाटतं. श्री स्वामी समर्थ.
ही श्री स्वामींची 108 शुभनामे जर का तुम्ही दररोज घेतली, याचे नित्य पठण केले, तर निश्चितपणे तुम्हाला स्वामी महाराज गवसतील असे स्वतः वेंगुर्लेकरांचं म्हणणं आहे. इथे त्यांनी इतका ॲप्ट शब्द वापरला आहे, स्वामी महाराज भेटतील, ते दिसतील, दर्शन देतील असं ते म्हणत नाही आहेत. स्वामी महाराज गवसणे याचा अर्थ श्री स्वामी समर्थांच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन होणे. बाय रेग्युलरली डेली चॅन्टिंग दीज 108 नेम्स वी शॅल अंडरस्टँड द ट्रू नेचर ऑफ श्री स्वामी समर्थ. आता ही नामावली आपण स्वामी भक्त नित्य पठणात घेऊच, प्रश्नच नाही, त्याची अनेक आवर्तनेही करूच. तर ही नामे कोणत्या ढंगाने घ्यावीत याबद्दलही वेंगुर्लेकरांनी त्यांच्या 2014 च्या शूर सेनानीच्या अंकात सांगितलंय. या अंकात या नामावलीबद्दल त्यांनी एक लेख लिहिला आहे, ज्यात यासंबंधी माहिती देताना ते म्हणतात, नामावलीच्या प्रथम नामात श्री स्वामी समर्थ नामाचा उल्लेख आहेच. या 108 नावातलं पहिलं नाव आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. मग ते म्हणतात त्याच्या पुढील प्रत्येक नामात ओम श्री स्वामी समर्थ हा बीज मंत्र प्रत्येक नामाआधी म्हणावा. यांना काय होईल? वेंगुर्लेकर म्हणतात यामुळे त्या प्रत्यक्ष वरददायक स्वामी देवतेशी पठणकर्त्याची एकतांता राहील. म्हणजे कायम भरभरून आशीर्वाद देणारे असे आपले श्रीदेव स्वामी समर्थ यांच्यावरच आपला पूर्ण फोकस राहील, वन पॉइंटेड अटेन्शन राहील. ते पुढे म्हणतात याचा परिणाम उत्तम साधेल, नाम पठणात यांत्रिकी भाव राहणार नाही, म्हणजे मेकॅनिकली आपण ती नावे घेणार नाही. शेवटी ते म्हणतात याचा अनुभव घेऊन पहावा. आत्ताच आपण हा अनुभव घ्यायला सुरुवात करूया. या नामावलीतील 2 शुभ नामांचा या पद्धतीनेच उच्चार करूया. ओम श्री स्वामी समर्थ जगत्पालकाय नमः. ओम श्री स्वामी समर्थ सुकुमाराय नमः. या ढंगाने आपण ही नामे घेतली की 3 गोष्टी सायमल्टेनियसली होतात. 1, ही सर्व नामे स्वामी समर्थांना उद्देशून आपण म्हणतोय हे सारखं मनावर बिंबवलं जातं. 2, स्वामी समर्थांचे ते विविध पैलू असलेले अतिसूक्ष्म ते अतिविराट असे लीलाधर दिव्य रूप डोळ्यासमोर तरळायला लागतं. आणि 3, ओम श्री स्वामी समर्थ या महामंत्राचाही 108 वेळा जप होतो. तर आजच्या या मंगल दिनी स्वामींच्या या शुभनामावलीबद्दल ऐकून आपण सारेच प्रफुल्लित झालो आहोत. हा आनंद आपण उद्याही अनुभवणार आहोत. उद्याचा प्रकट दिन सोहळा हा आपल्यासाठी अपूर्व असा ठरणार आहे, कारण ज्या स्वामी समर्थांच्या प्रेरणेने ही सर्व 108 शुभ नावे ज्यांना स्फुरली त्यांच्याच मुखातून श्री वेंगुर्लेकर यांच्याकडूनच ही नामावली आपण ऐकणार आहोत. तर उद्याला स्वामींच्या प्रकट दिनाला त्यांच्या या 78 शुभ नामावलीतून आपण स्वामींच्या अनुपम दिव्य रूपाला साकारताना प्रत्यक्ष पाहूया त्या परमानंद स्वरूपाला साष्टांग वंदन करूया, त्या ब्रह्मांड नायकापुढे नतमस्तक होऊया.